नमस्कार, पराशेस के मधून अभय बोलतोय. सर, आज आमचं एक इव्हेंट होतं आहे, आमच्या प्रॉपर्टीचा एक्सपो आहे. सगळ्या पुण्याच्या पण प्रॉपर्टीज आहेत आणि पुण्याच्या बाहेरच्या प्रॉपर्टीज आहेत. सर, त्या सगळ्यांचा एक्सपो होणार आहे. ह्या इव्हेंटचं नाव आहे सर ऑप्शन्स अनलिमिटेड 2020. या इव्हेंट मध्ये सर, हा, या इव्हेंट मध्ये सर आम्ही तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीची डिटेल मध्ये माहिती देऊ. सर, तुमच्या एरिया वाईज जर तुम्हाला कुठली प्रॉपर्टी आवडली आणि तुम्ही जर ती बुक केली सर, तर त्यावर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट भेटतील सर. हा इव्हेंट आमचा डेक्कन मध्ये प्रभात रोडवर होतोय सर, तुम्ही येऊ शकता का सर? ओके सर, 9 वाजेपर्यंत सर असे वाटतं येऊ सर इव्हेंटचा. मी तुम्हाला टेक्स्ट मेसेजवर आमचे ऍड्रेस सेंड करतो, चालेल का? धन्यवाद सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुमच्या दिवस सर.